महाकारिणी का काम भगवान गौतम बुद्ध, परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमाचे संचालक ब्रह्मचारी शीलरश्मी अतिशय चांगली माहिती पुण्य अनुमोदन दिली माझ्याबद्दल, थँक्यू. आशा आहे की या स्तुतीप्रमाणे माझं प्रवचन पण तेवढं चांगलं होईल. आणि भंत्यांची कविता भाषांतरच केली नाही तर गायली सुद्धा, मला फार आनंद झाला. आशा आहे की भंत्यांच्या सगळ्या कविता अशाच तुम्ही पूर्ण भाषांतर कराल काव्यात्मक, अशी आशा आहे. कारण भारताला त्याचा फारच उपयोग होईल, फायदा होईल भारतीय धम्मचारींना, मित्रांना आणि सर्वांनाच. तर या आजच्या कार्यक्रमाला सर्व धम्मचारी, धम्ममित्र, सहायकगण सगळे उपस्थित, सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. मी स्क्रीनवर पाहत होतो माझे बरेच जुने मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, की जे नागपूर, यवतमाळ, अमरावती वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले आहेत. तुम्हाला खूपच आनंद झालाय असं वाटतंय की पुन्हा एकदा मी कुठे भाजत किंवा बोर धरणला आहे किंवा नागपूरला आहे. त्याचबरोबर आदरणीय धम्मचारी, आपल्या ज्येष्ठ धम्मचारी अक्षयमती आहेत इथे. आठवतं मला मी जेव्हा उल्हासनगरला जेव्हा प्रवचनाला यायचो तेव्हा अक्षयमती, शैलेंद्र बोधी, त्याचबरोबर धम्मचारी सुभाकर जे आहेत त्यांना, म्हणजे यांची मला आठवण आली. धम्मचारी गगन बोधी सुद्धा. तसा उल्हासनगरचा हा माझं कनेक्शन जे आहे फारच जुनं आहे. मित्र असतानापासून आहे, धम्मचारी असतानापासून आहे. मला मागे धुळ्याचे जयंत पगार यांनी सांगितलं होतं की त्यांनी मला उल्हासनगरला कधी पाहिलं त्यांच्या लग्नामध्ये, ते त्यांनी आठवण करून दिली होती. आज ते येणार होते, मला वाटतं त्यांच्या जॉबमुळं त्यांना आलं येता आलं नाही. बंधू आणि भगिनींनो, आज हे माझं आज हे तिसरं प्रवचन आहे आपल्या या प्रवचन मालिकेमध्ये. पहिल्या दिवशी धम्मचारी अमृतदीपांनी अतिशय सुंदरपणे भंत्यांचं जे शरणगमन आहे, शरणगमाचे प्रकार जे आहेत, लेवल्स आहेत, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं आपल्याला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या उल्हासनगरचे प्रेरणास्थान आणि उल्हासनगर पासून, म्हणजे ज्या केंद्रापासून यांची निर्मिती सुरुवात झाली, असे धम्मचारी चंद्रशील आणि अतिशय साध्या भाषेत, सोप्या भाषेत कल्याण मित्राबद्दल सांगितलेलं आहे. काल त्यांची पट्टाचाराची गोष्ट जी आहे कितीही वेळा ऐकली तरी माझं मन भरत नसतं, कारण प्रत्येक वेळा जेव्हा ते गोष्ट सांगतात त्या गोष्टीनंतर जे मर्म सांगतात ते अतिशय मार्मिक असतं. आणि आज माझं जे प्रवचन आहे ते आहे बोधिसत्व आदर्शावर. आज बोधिसत्व आदर्श आणि आज आपल्या पूज्य भंत्यांचा वाढदिवस आहे, म्हणजे या विषयापेक्षा दुसरं म्हणजे कोणता विषय बोलणार आपण. भंते संघरक्षित जी हे स्वतः जीवित बोधिसत्व होते, त्यांचे जे महान कार्य जे आहे बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार त्यांनी केला, त्याचबरोबर भारताच्या चळवळीला, आंबेडकर चळवळीला, विशेषतः बाबासाहेबांच्या धर्मांतरानंतर ती जी त्यांनी मदत केली, सहकार्य केलं आणि बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं बुद्ध भारत बुद्धमय करायचं, त्याला सपोर्ट केला वेगवेगळ्या प्रकारे, मनुष्यबळाने, आर्थिक बळाने, मानसिक बळाने. आज भंते संघरक्षितांची आपण जयंती साजरी करत आहोत. माझं भाग्य आहे की मला थोडं का होईना भंते संघरक्षितांबरोबर वेळ थोडा मला मिळाला त्यांच्या बरोबर. 1981 साली धम्मचारी चंद्रबोधी यांनी, मी जिथे राहतो पिंपरी या ठिकाणी, त्या ठिकाणी भंते संघरक्षितांचं प्रवचन आयोजित केलं होतं एचए कॉलनीमध्ये. त्यावेळेस मी हायस्कूलमध्ये होतो आणि आई म्हटली चला हायस्कूल मधून आल्या, आई म्हटली लवकर तयार हो आपल्या शहरामध्ये असे महान इंग्लंडचे भिक्षू येणार आहेत, आपण त्यांचं प्रवचन ऐकायला जाऊया. मी त्या काळात सुद्धा जेव्हा शाळेत होतो, हायस्कूलमध्ये होतो, त्यावेळेपासून कुठेही कार्यक्रम असला त्या कार्यक्रमात मी जरूर हजर व्हायचो. त्याचं कारण असं होतं की माझे वडील हे RPI BC कमळे गटाचे कार्यकर्ते होते, अध्यक्ष होते, आणि त्यांची एक सवय होती, कुठेही मला घेऊन जायचं, भाषण ऐकायला सांगायचं, आणि भाषण झाल्यानंतर त्यांनी विचारायचे मला की याचा अर्थ काय, ते असे असे म्हटले त्याचा अर्थ काय, आणि मग मला सांगता आलं नाही तर मग समजून सांगायचे. अजून सुद्धा आठवतं मला एकदा BC कांबळेंचं प्रवचन ऐकत होतो शनिवार वाड्याजवळ, आणि त्यावेळेस त्यांनी गोष्ट सांगितली होती की त्या गोष्टीमध्ये ते म्हणतात गाई वासराला म्हणते, अरे एक बाई एक मनुष्य म्हणतो ए गाई तुझ्या वासराला धरून ठेव, फार काय पैसे नोटा खायला लागले. त्यामुळे वडिलांनी विचारले याचा अर्थ काय, नंतर त्यांनी मला सांगितलं गाय वासरू म्हणजे कोण, अर्थात त्यावेळेस गाय वासरू हे काँग्रेस चिन्ह होत. तर हे असं असताना लहानपणापासूनच मला आंबेडकरी जो चळवळ आहे त्याच्यामध्ये मी सहभाग घेतला. त्यानंतर आपले DS4 चे कॅडर कॅम्प असायचे, त्याच्यामध्ये गेलो. त्याच्यानंतर बुद्ध शासन सभा याच्यामध्ये काम केलं. लहानपणापासूनच ही आवड मला धम्माची म्हणण्याच्या अगोदर बाबासाहेबांच्या कार्याची आवड होती. आणि नंतर मग 1981 मध्ये जेव्हा भंतेंचं प्रवचन ऐकलं मी, खरा परिव्राजक कोण, त्यानंतर त्यांचं जे प्रवचन आहे त्याचे माझ्या हृदयात गेलं होतं. पहिल्यांदा असं वाटलं की खऱ्या अर्थाने मी जो धम्म श्रवण केला आहे, खऱ्या अर्थाने प्युअर जो शुद्ध धम्म जो आहे तो ऐकला असं वाटलं. त्यानंतर मग लगेच 4 वर्षाने धम्मचारी चंद्र बोधी यांनी पिंपरी या ठिकाणी आपलं पिंपरी विहार सुरू केलं. त्या कार्यक्रमात मी धम्म वर्गाला जाऊ लागलो. 85 मग 2 वर्षामध्ये मी धम्ममित्र झालो. आणि 88 जेव्हा शिबिराला होतो एकदा, त्या 1 महिन्याच्या शिबिरावर, ऑगस्टमध्ये शिबिरावर असताना मला स्वप्न पडलं की भंते संघरक्षित जे आहेत ते भारतात आले आणि त्यांनी मला दीक्षा दिली. ते स्वप्न होतं ऑगस्टमध्ये. आणि त्या स्वप्नाच्या दुसऱ्या दिवशी मी माझे कल्याण मित्र लोकमित्र त्यांच्याशी मी संपर्काला जेव्हा गेलो, त्यांना सांगितलं, लोकमित्र जे मला एक असं अद्भुत स्वप्न पडलं की भंते भारतात आलेत आणि मला दीक्षा दिली. आणि ते माझ्याकडे हसत पाहत म्हटले, स्वप्न पडलं तुला? म्हटलं हो. मग ते म्हटले की मग तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे, मला आत्ताच एक मेसेज मिळालाय की एका भंते संघरक्षितांना एका इंग्लंडच्या TV क्रूजने अप्रोच केले आणि सांगितलं, विचारले की भंते ऑक्टोबरमध्ये भारतात येऊ शकतात का फिल्मिंग करण्यासाठी. आणि भंतेंनी मला फोन केला आणि सांगितलं आहे की ते ऑक्टोबरमध्ये येणार आहेत आणि तुझी दीक्षा त्यांच्या हस्ते होईल. माझा आनंद जो होता तो गगनात मावेनासा होता. आणि मला आठवतं पहिल्यांदा जेव्हा भंतेंना मी पाहिलं, सगळे जे सर्व लोक होते घोषणा करत होते, त्यांना हार घालत होते, परंतु मी जो होतो मी त्या एकाच ठिकाणी उभा होतो आणि त्यांचं दर्शन घेतलं मी. आणि त्यांच्या मला अजून सुद्धा आठवतं, त्यांच्या दर्शनातूनच मला असं वाटतंय की मी कदाचित पहिल्या किंवा दुसऱ्या ध्यानाच्या अवस्थेत गेलो असेल. बाकीचे जे इतर लोकांचा घोषणांचा आवाज होता तो मला ऐकू येण्याचा झाला होता. असं वाटलं जस्ट मी आणि भंतेच आहेत या ठिकाणी. तर असं जर असताना भंतेचा जो अनुभव आहे, 88 मग भंते आणि मी आहे, मग भंते जेव्हा शिबिर आम्ही भाज्यामध्ये शिबिरावर होतो दीक्षेच्या, त्यावेळी जो अनुभव मला जो होता 14 ऑक्टोबरला भंते एका रूम मध्ये बसले होते आणि आम्ही सर्वजण पूजास्थानात बसलो होतो. रात्रीचे जेव्हा व्यक्तिगत दीक्षा होती तेव्हा जेव्हा मी बाहेर पडलो तेव्हा त्या भाज्याच्या झाडांवर काजवे होते, शांत होतं, आकाश सुद्धा क्लिअर होतं. आणि पूजास्थानातून जेव्हा मी जेव्हा भंते जिथं बसले होते त्या ठिकाणी गेलो त्यावेळेस भंते चिवरमध्ये बसले होते त्यावेळेस साक्षात मला असं वाटलं की तिथे बुद्ध बसले आहेत. आणि तिथे गेल्यानंतर भंतेंनी मला त्रिशरण दसशील दिलं. त्याच्यानंतर जी माझी साधना होती गुरु पद्मसंभावांची ती साधना दिली आणि त्यांनी मला माझं नाव सांगितलं. ते म्हटले आजपासून तू रमेश नाही तर आजपासून रत्नसागर असेल. तर तो जो गुरु आणि शिष्याचा जो अनुभव होता मला तो म्हणजे एक मॅजिकल होता, तो शब्दामध्ये सांगू शकत नाही. मी माझी उंची 5-6 फूट 5.5 असलं तरी असं वाटलं मी मला वाटलं माझी उंची आकाशासारखी झालेली आहे, शरीर सुद्धा आकाशासारखं झालेलं आहे. आणि मग 88 नंतर मी भंतेंची पुन्हा 1992 भेट झाली. जेव्हा भारतात आले भंतेंनी भाज्याच्या विहाराचं उद्घाटन केलं आणि भंतेन मला संधी मिळाली भंतेंबरोबर पुण्यापासून तर नागपूरपर्यंत त्यांच्या प्रवासात होतो, मी त्यांच्या सानिध्यात होतो. अहमदनगरला होतो, औरंगाबाद, त्याच्यानंतर वर्धा, नागपूर सगळ्या ठिकाणी. विशेष म्हणजे भंतेंचे या दिवशी आठवण काढायचं म्हणजे पाहिलं मी भंते एवढे जरी प्रवास करत होते मला कधीही त्यांच्या चेहऱ्यावर थकलेलं चिन्ह दिसत नव्हतं. ने केव्हाही भंते जे होते जेव्हा तेव्हा पाहू त्यांना विधायक त्यांची विधायकता पूर्ण अशी वाहून असं वाटायचं भरून येते. आणि अजून सुद्धा आठवतं त्या ट्रेनमध्ये बसलेल्या छोट्याशा कंपार्टमेंटमध्ये आणि प्रत्येक स्टेशनवर गाडी थांबायची आणि विदर्भातले सर्व आपले धम्मचारी मित्र सहायक इतकं गर्दीने यायचे त्यांना कुणी जेवण द्यायचं कुणी हार द्यायचं. अजून सुद्धा ते जे क्षण जे आठवतात भंतेंचे त्या अंगावर शहार येतात. तर अजून मी भरपूर काय सांगतो भंतेंचे अनुभव सांगू शकतो पण एक पाहिलं मी भंतेंचा विशेष अनुभव होता. आम्ही नागपूरमध्ये सेंटर पॉईंट हॉटेलमध्ये होतो, लोकमित्र आणि मी एका रूम मध्ये होतो, भंते आणि त्यांचे मित्र परमार्थ एका रूम मध्ये होते. भंते पहिल्या दिवशी आम्ही जेव्हा नाश्ता केला एकत्र तेव्हा त्यांनी सांगितलं लोकमित्रांना की दुपारी 1 मला कोणीही डिस्टर्ब करायचं नाही, दुपारी जे 1 आहे तोपर्यंत माझा जो व्यक्तिगत वेळ असेल आणि जे काय असेल नंतर मी भेटीगाठी घेईन. सांगायचं तात्पर्य म्हणजे की कितीही भंते बिझी होते तरी त्यांनी स्वतःला जो वेळ देणं होतं ते थांबवलं नाही. स्वतःचं चिंतन असेल, काही ध्यान असेल, काही असेल, त्यांनी त्यावेळेस वेळ घेतला. आणि त्याच्यातून मी त्यावेळेस एक गोष्ट शिकलो की कितीही जरी बिझी असलो भंतेंसारखं आपण स्वतःला वेळ दिला पाहिजे. एनिवे भंतेंबरोबर मी भरपूर काही बोलू शकतो. भंते आत्ताच एवढ्यात मी धम्मचारी चंद्रबोधींचं प्रवचन ऐकलं नांदेडमध्ये आणि त्यांनी सुद्धा अतिशय सुंदर सर्व भंतेंची हिस्ट्री जी आहे भारताची सांगितली. आणि मी ते प्रवचन असताना असं वाटलं मला हा कितीतरी हा हिस्टॉरिक इव्हेंट आहे जे धम्मचारी चंद्रबोधींनी प्रवचन दिलंय हे भारताच्या इतिहासात जाईल आणि पुढील कितीतरी जनरेशन आहे तर ते भंतेंचा इतिहास जो आहे त्यांच्या वाणीतून ऐकतील. एनिवे बंधू आणि भगिनींनो आज जो माझा विषय आहे त्याच्याकडे येणार आहे तो म्हणजे बोधिसत्वाचा आदर्श. आपण फार भाग्यवान आहोत की आपल्या चळवळीला 2 बोधिसत्व मिळालेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले जिवंत प्रेरणास्थायी जीवित प्रेरणास्था प्रस्थान की ज्यांनी आपल्याला तळागाळातून वर आणलं. त्यांनी आपल्याला म्हणजे कसं जेवणापासून अन्नापासून पैशापासून सगळ्या गोष्टीत आपल्याला समता आणून देण्याचा प्रयत्न केला. सगळ्या गोष्टींचं त्यांनी फक्त काय आपल्याला हक्क मिळून दिला असे बाबासाहेब बोधिसत्व आणि भंते सुद्धा बोधिसत्व. तर आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला दोन दोन बोधिसत्वांचे काय आहे, प्रेरणा आहे, त्यांचे आशीर्वाद आहो. तर बोधिसत्व म्हणजे काय आणि बोधिसत्वाचा आदर्श हा कसा असतो? बऱ्याच लोकांना मी काही खूप माहिती देणार नाही, परंतु जर शक्य असेल तर हे पुस्तक आहे भंतेंनी लिहिलेलं बोधिसत्वाचा आदर्श, त्याच्यामध्ये भरपूर काही माहिती आहे. मी ते वाचत असताना काही मुद्दे त्याच्यातून मी घेतले आहे, परंतु सगळेच मुद्दे या पुस्तकातून मी घेतलेले नाहीत, काही गोष्टी मी स्वतः वेगळ्या पुस्तकातून घेऊन सांगणार आहेत. तर आजच्या ज्या प्रवचनाचं जे आरेखन आहे ते असं आहे की पहिली गोष्ट बोधिसत्वाचा आदर्श काय आहे, त्याच्यानंतर बोधिसत्व आणि बोधिचित्ताचा संबंध काय, तिसरी गोष्ट आपल्याला कोणत्या गोष्टी आहेत की द बोधिसत्व होऊन देत नाहीत किंवा बुद्धत्व प्राप्त करून देत नाहीत, आणि चौथी जी गोष्ट आहे की बोधिसत्व आपण होण्यासाठी काय करू शकतो. तर सर्वप्रथम बोधिसत्व म्हणजे काय, तर भंते म्हणतात बोधिसत्व हा संस्कृत शब्द आहे. बोधिसत्व हा शब्द दोन भागांचा बनलेला आहे, बोधी आणि सत्व म्हणजे ज्ञान. बोधी आणि सत्व, बोधी म्हणजे ज्ञान, जागृती हे नित्याचे व्यवहारी ज्ञान नव्हे व सामान्य अर्थी जागृती नव्हे, हे ज्ञान म्हणजे सर्वोच्च ज्ञान होय, परम सत्य होय. ही जागृती ही त्याच अर्थी आहे सत्याविषयी जागृत होणे, अंतिम सत्याची जाणीव होणे, अस्तित्वाचा गाभा सापडणे, सत्य दिसणे, सत्य अमोरसमोर दिसणे आणि सत्याशी एकरूप होऊन जाणे, हे म्हणजे बोधी. बोधीचे इंग्रजीमध्ये निर्वाण असेच भाषांतर केले जाते. तात्पुरते हे ठीकच आहे, अर्थात बोधीचा अर्थ 18व्या शतकातील बुद्धी प्रामाण्यवादे तऱ्हेने घ्यायचा नाही, तर तो आध्यात्मिक एवढेच नव्हे तर लोकोत्तर या अर्थाने समजून घ्यायचा आहे. या अर्थी निर्वाण किंवा बोधी हे बौद्ध धर्माचे अंतिम ध्येय आहे. आपल्याला ज्याचा विचार करायचा आहे ते म्हणजे निर्वाण, जागृती किंवा अंतिम सत्य होय. हे आहे भंतेंनी सांगितलेला बोधीचा अर्थ. त्याच्यानंतर मग दुसरा जो भाग आहे भंते त्याबद्दल बोलतात. बोधिसत्व हा शब्दाचा दुसरा भाग सत्व म्हणजे जीवन मात्र. केवळ मनुष्य प्राणी असे नव्हे, कुणीही जीव प्राणी अगदी किडा मुंगी सुद्धा, तेव्हा बोधिसत्व म्हणजे निर्माण प्राप्त झालेला जीव, म्हणजे ज्याने आपले जीवन केवळ निर्वाणाप्राप्तीसाठी वाहून घेतले आहे असा जीव हा बोधिसत्वाचा अर्थ आहे. तर ही झाली बोधिसत्वाची व्याख्या. आपल्याला एकदम क्लिअर झाली असेल की आपण ज्या अवस्थेत आहो त्या अवस्थेमधून बुद्धत्व प्राप्तीपर्यंत जायचं आहे, बुद्धांसारखी आपल्याला प्रज्ञा प्राप्त करायची आहे, करुणा प्राप्त करायची आहे, आणि हाच बोधिसत्व आदर्श आहे आणि हाच खरा बौद्धांचा आदर्श आहे. जोपर्यंत आपण बोधिसत्व होत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने बौद्ध झालेलोच नसू. तर बोधिसत्व हा बुद्धत्व पर्यंत पोहोचण्याचा आदर्श आहे. महायान सूत्र महायान पंथामध्ये बोधिसत्व जे आदर्श आहे त्याच जास्तीत जास्त काय म्हणतात त्याला त्याच्यावर जोर दिलेला आहे. आपल्याला आपणास ठाऊक आहे बुद्धाचा धम्म हा तीन फेजेस मधून गेला, तीन अवस्थेमध्ये गेला, हीनयान, महायान आणि वज्रयान. आणि रफली प्रत्येक यान जे आहेत 500 वर्षाचे होते. तर हीनयान जेव्हा होता त्यावेळेस बऱ्याचदा भिक्षू आहेत बौद्ध जे आहेत त्यांचा जो जोर होता तो घर सोडून त्याग करायचा आणि स्वतःला बुद्धत्व प्राप्ती करायचा, अरहंत व्हायचं, निर्वाण प्राप्त करायचं हा त्यांचा ध्येय होता. आणि जेव्हा जेव्हा एखादी शिकवण टोकाला जाते तेव्हा तेव्हा बुद्ध धर्मात कळते की थोडा ट्विस्ट येतो, थोडी चेंज येतो, बदल होतो. तर महायानामध्ये काय झालं की जो अरहंत मार्ग होता त्याच्याऐवजी त्यांनी काय केलं, मग बोधिसत्वावर जोर दिला की फक्त व्यक्तिगत प्राप्ती ही महत्वाची नाही तर त्याच्याबरोबर सर्व प्राणी मात्रांना सुद्धा आपण मदत केली पाहिजे, सर्व प्राणी मात्रांना आपण त्या ठिकाणी म्हणजे बुद्धत्वाकडे नेलं पाहिजे. म्हणून बोधिसत्वाचा आदर्श आपल्याला हा महायान पंथामध्ये जास्त सापडतो. त्यावेळेस मग तिथे आपल्याला आर्किटायपल बोधिसत्व सुद्धा दिसतात. तर बोधिसत्व म्हणजे अशी व्याख्या केली जाते की बोधिसत्व आपला काय म्हणतात की आपल्या स्वतःची बुद्धत्व जे आहे तो पोस्टपोन करतो, पुढे ढकलतो. कशासाठी? तर जो जोपर्यंत सर्व प्राण्यांना बुद्धत्व प्राप्त होत नाही तोपर्यंत मी बुद्धत्व प्राप्त करणार नाही अशी प्रतिज्ञा घेतो. सांगायचं तात्पर्य म्हणजे की महायान पंथांना या ठिकाणी करुणेवर करुणेवर मोठा जोर दिसतो. तुम्हाला प्रसिद्ध गोष्ट माहीत असेल योगाचाराची, योगाचाराचे संस्थापक वसुबंधू आणि असंग. असंग हे त्यांचे मोठे बंधू, वसुबंधू हे छोटे बंधू. असंग यांना ध्यान करण्याची खूप आवड. त्यांनी डीप मोठमोठे अस्मिक म्हणतात त्याला, ध्यानाच्या अवस्थेमध्ये जायचे. त्यांनी एकदा ठरवलं की मी आता जे भविष्यातले बुद्ध आहेत मैत्रेय त्यांना भेटायचं, आणि त्यांना कुणीतरी सांगितलं की तुम्ही जर जंगलामध्ये गेलात, ध्यान करू लागला, डीप ध्यानामध्ये गेलात तर तुम्हाला मैत्रेय दिसतील. तर मग असंग गेले तिथं, त्यांनी बरेच वर्ष ध्यान केलं तिथं, ध्यान केलं, ध्यानाच्या अवस्था प्राप्त झाल्या त्यांना, परंतु तिथे त्यांना बुद्ध मैत्रेय दिसलेच नाही. एक दोन वर्षानंतर ते जेव्हा बाहेर आले, बाहेर निराशा होऊन, तेव्हा त्यांनी पाहिलं की जे एक धारा होती पाण्याचे जे थेंब होता तर दगडावर पडत होता, त्या रॉकवर पडत होता, आणि त्यांनी पाहिलं की जो थेंब आहे पाण्याचा थेंब त्या खडकावर बऱ्याच वर्षापासून पडत असल्यामुळं तो खडक झिजून गेला होता. तो खडक आहे त्याला छोटं छिद्र पडलं होतं. आणि असंगाला वाटलं हा जर पाण्याचा थेंब थेंब खडकाला जर छिद्र पाडू शकतो तर मी सुद्धा मैत्रेय पाहू शकतो. म्हणून पुन्हा ते गेले आणि ध्यान करू लागले. असे त्यांनी 2-3 वेळा गेले, ध्यान केलं, त्यांना मैत्रेय दिसले नाहीत आणि पुन्हा बाहेर आले. खूपच निराश झाले होते आचार्य असंग. आणि असं होत असताना ते चालले होते आणि एका झाडाखाली त्यांनी एक कुत्र पाहिलं. ते जे कुत्र होत त्याच्या त्याला जखम झाली होती. त्या जखमेला एकदम अशा छोट्या छोट्या ज्या आळ्या असतात किंवा वर्म्स म्हणतात नाही का, किडे पडले होते त्याला. आणि त्या वेदनेने ते विबळत होत, रडत होत, आवाज करत होत. जेव्हा तिथे गेले असुंगा जे आहेत त्यांच्या हृदयामध्ये करुणा भरून आली त्या कुत्र्याविषयी, आणि त्याला वाटलं की हे किती दुःखी आहे. तर ते जवळ जवळ गेले तर त्याच्या त्या किड्यांना काढायचा प्रयत्न केला तर कुत्र खूप ओरडायला लागलं. मग त्यांनी काय केलं की कुत्र्याला पण वेदना झाली नाही पाहिजे आणि किडे पण निघाले पाहिजे. मग त्यांनी काय केलं की आपली जीभ आहे, एका एका जिभेने एक एक किडे जे आहेत त्या कुत्र्याचे काढू लागले आणि दुसरीकडे ठेवू लागले सावलीमध्ये. असं करत होते 1-2 तास करत होते. आणि अचानक मग काय झालं, ते कुत्र जे आहे ते नष्ट झालं आणि त्याच्या त्यांच्या समोर बुद्ध मैत्रेय उभे राहिले. आणि जेव्हा असंगाने पाहिलं तर त्यांना खूप आनंद झाला की ज्या बुद्ध मैत्रेयांना मी शोधत होतो ते माझ्या समोर उभे आहेत. आणि त्यांनी मग त्यांना लोटांकन घातलं आणि विचारलं, भगवान मी तुम्हाला किती वर्षापासून विनंती करतोय, दर्शन द्या, दर्शन द्या, तुम्ही दर्शन नाही दिलं मला आणि आता मी सोडून दिलं सगळं, निराशा झालो, तर तुम्ही आता का दर्शन दिलं? तर असंग मैत्रेय म्हणाले की असंगा, मी तुला दर्शन देण्याचा खूप प्रयत्न केला पण तू मला पाहू शकलं नाही, मी तिथंच होतो तुझ्याजवळ. आज तू या कुत्र्याला जे कुत्र्याच्या वेदना पाहून तुला जे दुःख झालं त्याच्या तुझी करुणा प्राप्त झाली, ती करुणा तुझ्यामध्ये कमी होती त्याच्यामुळे तुम्हाला तुम्हाला पाहू शकलं नाही. बंधू आणि भगिनींनो, सांगायचं तात्पर्य म्हणजे बोधिसत्व जो असतो जोपर्यंत त्याच्यामध्ये करुणा नाही तोपर्यंत त्याला बुद्ध दिसत नाही. म्हणजे बोधिसत्वाच्या आदर्शामध्ये करुणा ही अतिशय अतिशय महत्त्वाची आहे. करुणेशिवाय बोधिसत्व नाही आणि बोधिसत्वाशिवाय करुणा नाही. तर बोधिसत्व जे आहेत, जो आदर्श आहे, भंतांनी आपल्याला काय सांगितलं की आपल्या प्रत्येकालाच काय म्हणतात की जो आदर्श आहे बोधिसत्व बनण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही, किंवा आवश्यकता असण्यापेक्षा त्यांनी काय केलं की थोडं चेंज केले त्यांनी, की त्यांनी आपल्या संघालाच एक अवलोकितेश्वर जे आहे त्याचं एक काय केलं सिम्बॉल तयार केलं की आपला संघ जो आहे हा अवलोकितेश्वर आहे, बोधिसत्व अवलोकेश्वर, आणि आपण त्याचा एक भाग व्हायचा आहे. आपण भाग झाल्यानंतर संघ जणू काय आहे तो बोधिसत्वाचं काम करेल. त्याचं कारण काय असावं मी विचार करत होतो. त्याचं कारण एकच आहे, कारण असं म्हणतात की जे बोधिचित्त आहे हे व्यक्तिगत नसतं, कुणाच्या मालकीचं नसतं. हे बोधिचित्त जे आहे ते सामाजिक असतं, सार्वजनिक असतं. जेव्हा तिथं मी येतो तिथं बोधिचित्त नसतं. तर बोधिसत्व जे असतो बोधिसत्वामध्ये बोधिचित्त असतं. बोधिचित्त म्हणजे काय? तर बोधी आपण तर पाहिलेच आहे, बोधी म्हणजे निर्वाण बुद्धत्व. तर चित्त म्हणजे तीव्र इच्छा, अभिलाषा, बुद्धत्व प्राप्त्याची तीव्र अभिलाषा, असा बोधिचित्ताचा काय करतात व्याख्या केलेली आहे. तर या पुस्तकात म्हटलं की बोधिचित्त हे चंद्रासारखं असतं, आणि जसं चंद्राचं प्रतिबिंब सर्व पाणी सगळ्या ठिकाणी पडतं तसं बोधिचित्त हे चंद्रासारखं आहे, आणि आपण प्रत्येक जे व्यक्ती आहोत त्याच्यामध्ये आपलं त्यांचं त्या बोधिचित्ताचं प्रतिबिंब दिसतं. धम्मचारी अमृतदीप जे आहेत त्यांनी आपल्याला शरणगमनाच्या पात्र्या सांगितल्या समजवून, त्याच्यामध्ये जी एक पात्री आहे खरे शरणगमन, तर बोधिसत्व किंवा बोधिचित्तची निर्मिती आहे या आपल्याला खऱ्या शरणगमनातून मिळू शकते. म्हणजे भंतेंनी आपल्याला बोधिचित्त प्राप्त करण्यासाठी खूप छोट्या 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 काय केलेल्या स्टेप करून दिलेल्या आहेत. आपल्याला खूप खरं तर तपश्चर्या करण्याची गरज नाही. भंतेंनी दिलेल्या शिकवणीपुसार आपण जर टप्प्याटप्प्याने थोडं थोडं पुढे होत गेलो तर आपल्याला बोधिचित्त डेफिनेटली या जीवनात आपल्याला प्राप्त होऊ शकतो. परंतु हे बोधिचित्त जे आहे, हा जो बोधिचित्त प्राप्त करण्याची जे आहे तो सगळ्यात कठीण कधी असतो? तो म्हणजे परिणामकारक शरणगमन आणि खऱ्या शरणगमनाच्या मध्ये जो टफ टाइम असतो तो होतो. बऱ्याचदा लोक जेव्हा संघाच्या संपर्कात येतात, ध्यान करतात, ध्यान शिकतात, त्यांना खूप आनंद होतो, शिबिरांवर जातात, त्यांना खूप मदत होते, आणि एकदा का धम्मचारी झालो आपण, धम्मचारी झाल्यानंतर तेव्हा ज्याला मराठीमध्ये म्हणतात मार्ग येऊ शकते किंवा इतर गोष्ट प्रॉब्लेम होऊ शकतात. तर धम्मचारी जे आहेत त्यांनी परिणामकारक शरणगमन जे आहे तिथंच न थांबता त्यांनी खरेखुरे शरणगमन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अर्थात साधी गोष्ट नाही, कारण आपण संसारात आहोत आणि संसाराचं इंग्लिशमध्ये ज्याला ग्रॅव्हिटेशनल पूल जे आहे, गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे ती जबरदस्त आहे. आपण केव्हाही पडू शकतो, झडू शकतो, धम्म मार्गातून आपण जाऊ शकतो, सोडू शकतो, आपल्यामधून काही आपल्या हातातून काही होऊ शकतं. जसं एखादी पृथ्वीवरून सॅटेलाइट लॉन्च होतं, जोपर्यंत तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर पडत नाही तोपर्यंत ते सॅटेलाइट कधीही कोसळू शकतं, तुकडे होऊ शकतात, नष्ट होऊ शकतं. तसंच हे शरणगमन आहे. आपण शरणगमन करत असताना आपला एक पाय संसारात आहे आणि दुसरा पाय जो आहे निर्वाणात आहे, निर्वाणाच्या ऐवजी आध्यात्मिक जीवनात आहे. आणि आपण हे काय उभयचर प्राणी आहोत, कधी पाण्यात आहोत जसं बेडूक पाण्यात असतो आणि जमिनीवर असतो, आपण धम्मचारीगण किंवा जे जे कोणी धम्माचं आचरण करतात ते सुद्धा हे दोन जगामध्ये असतात. कधी ते आध्यात्मिक जीवनात असतात तर कधी संसारात असतात. त्यात आपल्या पाठीमागे जो ग्रॅव्हिटेशनल पूल जो आहे तो अतिशय स्ट्रॉंग आहे. बस मी सुबुतींचं प्रवचन ऐकत होतो आणि सुबुतींनी एक गोष्ट सांगितल्या त्यांच्या प्रवचनात, आशा आहे की तुम्हाला तो त्याचा शॉक बसणार नाही. सुबुती आणि भंते संघरक्षित जी हे पद्मलोकामध्ये राहत होते 30-40-50 वर्षापूर्वी. आणि एकदा सुबुती सकाळीच त्यांना एकदम भांडण झाल्याचा आवाज आला, तर ते घाई घाईत पद्मलोकाच्या किचन मध्ये गेले की एवढं सकाळ सकाळ भांडण कोण करते. तर त्यांनी पाहिलं की त्या ठिकाणी दोन धम्मचारी एकमेकांबरोबर भांडत होते. एका धम्मचार्याच्या हातात चाकू होता आणि सुबुतींनी कसं बसं करून त्यांना आवरलं, शांत केलं, त्यांची भांडण मिटवली. आणि हा जो किस्सा होता त्यांना अतिशय शॉक झाला की धम्मचारी आणि भांडण आणि चाकू घेऊन. तेव्हा ते त्याच दिवशी जेव्हा त्यांची भंतेंची भेट झाली तर भंतेंना त्यांनी सांगितलं, भंते मला अतिशय शॉक बसला, अशी सकाळी गोष्ट झाली, दोन धम्मचारी जे आहेत एकाच्या हातात चाकू होता. भंते शांत होते आणि त्यांनी सुबुतींना म्हटले, सुबुती असा विचार करू शकून असं करू विचार करू करू नकोस की तू तू त्या अवस्थेला जाऊ शकत नाही, तू सुद्धा त्या अवस्थेत असू शकतो. कोणत्या मराठी विजयाला म्हणतात ना, कधी कुणाची सटकेल याचा भरोसा नसतो. आता तुम्ही समोर असता तर कदाचित हसण्याचा आवाज आला असता, पण अनफॉर्च्युनेटली अशी मी कल्पना करतो की तुम्ही असता. तर सांगायचं तात्पर्य काय की जोपर्यंत आपल्याला बुद्धत्व प्राप्त होत नाही, जोपर्यंत आपण श्रोतापन्न होत नाही, तोपर्यंत आपल्याला आध्यात्मिक जीवनाची काहीच गॅरंटी नाही. जे काही आहेत आपलं, जे काही आहेत आपण करत आहोत, हे सगळं काय आहे, कंडिशन आहे, त्या वेगवेगळ्या गोष्टींनी कंडिशननी एकत्र आले म्हणून आपण शरणगमन करतोय. आणि म्हणून तर आपल्याला जास्तीत जास्त संघाची गरज आहे. जितका जेवढा चांगला संघ असेल, जेवढी जास्त प्रेरणा असेल, जेवढं चांगलं सामंजस्य असेल, जिथे चांगलं कम्युनिकेशन असेल, जिथे कल्याण मित्रता असेल, जिथे लोक ओपनपणे पापदेश न करू शकतात, एकमेकांना माफ करू शकतात, अशा अवस्थेतच अशा परिस्थितीतच आपण परिणामकारक शरणगमनाकडून खऱ्या शरणगमनाकडे जाऊन बोधिचित्ताची प्राप्त करू शकतो, बोधिसत्व होऊ शकतो. तर हे झालं बोधिसत्वाबद्दल. बंधू आणि भगिनींनो, माझा पुढचा जो टप्पा आहे तो मला सांगायचा आहे तो म्हणजे, मग आपण अशा कोणत्या गोष्टी आहेत की आपल्याला बोधिचित्त प्राप्त करून देत नाही. तर पुन्हा आचार्य शांती, आचार्य असंग आणि वसुबंधू जे आहेत, जे योगाचाराचे मास्टर होते, जे महायाना संप्रदायामध्ये दोन स्कूल होते, दोन शाळा होत्या, माध्यमिका आणि योगाचारा. योगाचारा जे आहेत त्यांनी 8 प्रकारच्या जे चित्त आहेत, एका चित्ताचे 8 प्रकारचे जे लेवल जे आहेत त्यांनी सांगितल्यात. आणि त्याच्यामध्ये ते काय म्हणतात की जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा आपलं जे चित्त असत पूर्ण प्युअर असत, अवेअरनेस असती, आणि जन्म होतो त्याच्या चित्ताला काय सांगतात की ते चित्त जे आहे त्याला आलय विज्ञान म्हटले. आपण जेव्हा जन्म होतो तर त्या आपल्या जे जे मागील कर्मामध्ये जे जे काही केलेलं असेल त्याचे जे इम्प्रेशन आहेत, त्याचे जे परिणाम आहेत, असे छोट्या छोट्या म्हणतात की जसं एखादं बिया कशा असतात, बीज, त्या आलय विज्ञानामध्ये साठवलेल्या असतात. आणि जेव्हा आपला जन्म होतो तो आलय विज्ञान काय होतं, विकसित होतं, आणि त्याच्यातून मग आपलं जे दुसरं विज्ञान तयार होतं, मानस विज्ञान, ज्याला मनोक्लिष्ट विज्ञान म्हणतात. आणि मनोक्लिष्टामधून पुढचे जे 6 विज्ञान आहेत ती तयार होतात, की जे 5 जे आहेत ते 5 इंद्रिय जे आहेत ते आपल्या शरीराशी निगडीत आहेत, डोळ्याचं इंद्रिय, कानाचं इंद्रिय, टेस्ट घेण्याचं, स्पर्श करण्याचं, आणि टेस्ट जे आहे, तर ते 5 इंद्रिय आणि त्यांना त्यांच्याशी कॉपरेट करणारे जे आहे ते मन इंद्रिय, अशी जी 6 इंद्रियाची डेव्हलपमेंट होती त्याच्यामध्ये सांगतात की जेव्हा आपलं हे जे चित्त तयार होत असत तर आपण 4 प्रकारचे मूल क्लेश जे आहेत ते आपल्याला वारस म्हणून मिळालेले असतात. मागच्या जन्मातून जे काय केलेलं असतं आपण त्याचा परिणाम, त्याचं सीड्स म्हणून हे जे मूलक्लेश आहेत ते आपल्या चित्ताला मिळालेले असतात. मूलक्लेश, मूल म्हणजे मूळ, म्हणजे ज्याला आपण झाडाचं मूळ कसं म्हणतो की जे जमिनीत असतं, जे झाडाला घट्ट धरून ठेवतं, आवळून ठेवतं, तर त्या अर्थाने मूळ किंवा ओरिजिनल ज्याला म्हणतात त्या अर्थाने. आणि क्लेश म्हणजे नकारात्मक मनोअवस्था. तर सांगायचं की हे चार जे मूल क्लेश आहेत, चार ज्या नकारात्मक इमोशन्स आहेत, ते आपल्या चित्ताला जे असं एखादा अजगर कसा पिळा घालून ठेवतो, घट्ट पकडून ठेवतो, सोडत नाही, तसं हे चार मूल क्लेशांनी धरलेलं असतं. किंवा एखादं विष जे असतं की विष जे आहे असं क्लिअर पाण्यामध्ये थेंब जरी पडला तर अख्खं जे क्लिअर पाणी जे असतं त्याला विष बाधित करतं, दिसत नाही, पाणी क्लिअर दिसतं परंतु ते विषारी असतं. तसं हे मूल क्लेश जे आहे ते विषारी आहे, ते आपल्याला आंधळं करतं. जसं एखादा मोती बिंदू डोळ्यामध्ये यावा आणि आपलं जे जगाचं दर्शन जे होतं आपल्याला ते अंधुक अंधुक पद्धतीने व्हावं तसं जे आहे. तर हे जे चार मूल क्लेश आहेत त्याच्यामधून आपल्याला यातना निर्माण होतात, त्याच्यातून आपल्याला दुःख निर्माण होतं. आणि हे फक्त इमोशन्स नाहीच, तर सुभूती म्हणतात की हे जे मूल क्लेश आहेत त्यांच्यामध्ये स्ट्रॅटेजी असते. ते काय करतं, त्यांचं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे आहे मी, अहंकार म्हणजे मी जो सेल्फ आहे त्याला पक्क करण्याचा प्रयत्न ते मूल क्लेश करतात की मी इथं आहे आणि जग तिथं आहे आणि मी जो आहे तो सर्वात म्हणजे या जगातला केंद्रबिंदू मी आहे असं तर मूल क्लेश करत. तर हे मूल क्लेश जे आहेत ते थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे मी. तर चार मूल्य मूल क्लेश जे आहेत, पहिला आहे आत्ममोह, दुसरा आहे आत्मस्नेह, तिसरा आहे आत्ममान आणि चौथा आहे आत्मदृष्टी. याच्यामध्ये मी थोडक्यात माहिती सांगेन. तर आत्ममोह, मोह म्हणजे मोह, माया, अविद्या. अविद्या या सर्व दुःखाची जननी आहे. अर्थात अविद्या म्हणजे काय, आपलं जे ऑर्डिनरी जे आहे सर्वसाधारण ज्या आपण ज्याला अविद्या म्हणजे म्हणतो ती नाही, म्हणजे कुणी शाळेत गेलं नाही आणि अडाणी आहे त्याला अविद्या म्हणायचं नाही. किंवा जे नॉलेज आहे ते बाहेरून मिळतं आपल्याला, पाच इंद्रियांमधून जे जे पाहतो आपण आणि ते पाहिल्यानंतर जे आपल्या ज्ञान होतं किंवा पुस्तकात वाचतो ते ज्ञान नव्हे, ती विद्या नव्हे. तर आध्यात्मिक ज्याला विद्या म्हणतात ती, तर त्याला काय म्हणतात की जसं आहे तसं पाहण्याची म्हणजेच प्रज्ञा किंवा विद्या ज्याला म्हणतात. तर ती काय करते की जे जग आहे ते जसं आहे तसं जे पाहतं त्याला प्रज्ञा म्हणतात. परंतु ह्या चार क्लेशांमुळं, विशेषतः मोहामुळं, अविद्येमुळं आपण आपल्याला पाहू शकत नाही आणि जगाला सुद्धा पाहू शकत नाही. एखादा आरशाला खूप अशी धूळ असावी आणि त्या धुळीमध्ये जगाचं प्रतिबिंब दिसत नाही आणि ते धूळ स्वच्छ केल्यानंतर आरशामध्ये जगाची प्रतिबिंबिता दिसावी, तसं ही अविद्या आहे. अविद्येमुळे आपल्याला जसं आहे तसं पाहता येत नाही. आणि मग काय होतं, जसं आहे तसं पाहता येत नाही, मग काय होतं नाही. तर या एक अतिशय सुंदर सुभूतींनी झाडाची कल्पना दिलेली आहे या अविद्येला. ते म्हणते की अविद्या जी आहे एखाद्या विषारी झाडाच्या मुळासारखं आहे. हे जे मूळ जे आहे जमिनीमध्ये जबरदस्त झाडाला धरून ठेवतं आणि त्या मुळांमधून जे शूट जे अंकुर बाहेर येतो तो म्हणजे त्याला काय म्हणतात सत्काय दृष्टीची जी आहे की दृष्टी जी आहे रॉंग व्ह्यू जे आहेत ते बाहेर येतं. आणि त्याच्यातून म्हणजे खोड आहे, पानं जे आहेत ते त्याचे फुलं जे आहेत त्याला सुब काय म्हणतात की जी तृष्णा आहे, जो द्वेष आहे किंवा मान आहे त्याला काय त्यांनी कशाला दिले फांद्या, खोड आणि फांद्याला नाव दिलेलं आहे. म्हणजे विद्येमधून व्ह्यूज जे आहेत रॉंग व्ह्यूज, सत्काय दृष्टी, मिथ्या दृष्टी ह्या जन्माला येतात आणि त्याच्यातून जे आपलं बाकीचे जे उपक्लेश आहेत, तृष्णा आहे, राग आहे, मान आहे, ते सगळं बाहेर येतं. आणि हे जेव्हा बाहेर येतं त्याच्यातून आपण काय होतो की आपलं जे दुःख आहे आपलं वाढून घेतो. आपलं दुःख वाढवत नाही ते इतरांचं सुद्धा वाढवतो. भवचक्रातले जे 12 निदान आहे, आपण जर 12 कड्या पाहिल्या तर आपलं कितीतरी वेळा आहे. आपण जन्म घेतो मृत्यू होतो, जन्म घेतो मृत्यू होतो, तर अविद्येमुळं आपण सतत गोल गोल वर्तुळकाळच फिरत आहोत. कितीतरी वर्ष, 100 वर्ष, 1000, 2000, 3000 म्हणजे सांगू शकत नाही आपण किती वर्षापासून गोल गोल फिरत आहोत. तर हे जे आहे अविद्ये. अविद्येच काय कार्य तस आहे. तर मग ही जी अविद्या आहे ती कशी घालवू शकतो त्याच्यावर मी डिटेल जाणार नाही. परंतु अविद्या ज्या आहे त्या 3 प्रकारच्या प्रज्ञेमुळे आपण ती अविद्या घालवू शकतो. ती म्हणजे आहे श्रुतमय प्रज्ञा, त्याच्यानंतर बाकीच्या ज्या आहेत चिंतामय प्रज्ञा आणि भावनामय प्रज्ञा. तर सगळ्यात सोपं म्हणजे आहे अविद्या ज्या आहे ते म्हणजे व्यवस्थित धम्म अभ्यास केला पाहिजे, धम्म श्रवण केलं पाहिजे. आणि धम्म अभ्यास श्रवण केल्यानंतर आपले जे व्ह्यूज आहेत त्या धम्म अभ्यासातून चेक केले पाहिजेत. विशेषतः अजून एक महत्वाचं आहे की परिणामकारक संपर्क केला पाहिजे. जे व्यक्ती धम्माचरण करतात त्या लोकांबरोबर जेव्हा आपण संपर्क करतो त्या संपर्कातून आपल्याला प्रेरणाच मिळत नाही तर आपले जे व्ह्यूज आहेत ज्या दृष्टी आहेत ते बाहेर पडतात, आपलं अज्ञान ते बाहेर पडतं. आणि मग दुसरं जे आहे पुढचं जे आहे क्लेश त्याला म्हणतात आत्मस्नेह. आत्मस्नेह जे आहे त्याचं काम जे आहे स्वतःवर प्रेम करणं, स्वतःशी अटॅच आसक्त राहणं. तर क्लेश जे काय करतं, क्लेश काय करतं की तू म्हणजे मी हा सगळ्या विश्वामधला जगामधला महत्वाचा व्यक्ती आहेस, बाकी कुणीच नाही. आणि हे जे आहे तू स्व जे आहे ते टिकून राहिलं पाहिजे. मग आपण काय करतो की आपलं जे इमेज तयार करतो, आपली प्रतिष्ठा तयार करतो आणि त्याचबरोबर आपल्या इमेजला आपल्या प्रतिष्ठेला आपल्याला स्टेटस देणाऱ्या लोकांना आपल्या अवतीभोवती उभे करतो. आणि जे लोक आपल्या प्रतिष्ठेला आपल्या स्वला आपल्या इमेजला धक्का देतात ते काय करतो आपण त्यांना बाहेर ठेवतो, दुसरीकडे ठेवतो. जेणेकरून आपलं जे सेल्फ आहे जे आत्मा आहे जे फिक्स आपला आपण स्वतःला सुरक्षित करत असतो आपल्या स्वतःच्या स्वला तो आपण सतत ठेवतो. आता बऱ्याचदा काय होतं की आपण पूर्वी बौद्ध होण्याच्या अगोदर दलित होतो, अस्पृश्य होतो आणि आपण तिथून आपण बराच काय केलेला आहे, प्रवास केलेला आहे आणि आपण अतिशय चांगल्या ठिकाणी आलो आहोत. आपण जातीयता सोडली, जातीभेद सोडला, हिंदू धर्म सोडला, बौद्ध झालो. जरी असं असलं तरी जातीयतेचे ज्या संस्कार आहेत, जातीयतेचे जे परिणाम आहेत आपण तेवढे सहजासहजी झटकू शकत नाही. आपल्याला वाटतं आपण बौद्ध झालो, आपल्याला वाटलं आपण हिंदू धर्म सोडला, आपल्याला वाटतं आपण जातीयता सोडलेली आहे. पण जर बारकाईने पाहिलं तर आपला जेव्हा जेव्हा संघर्ष होतो सेंटरमध्ये असो घरी असो कुठेही असो तो जातीयतेचा एक प्रकारच आहे. साध तुम्हाला उदाहरण देतो, एखादं घर असेल, कुटुंब असेल की तिथे भाऊ बहीण आई वडील सगळे असतात. जेव्हा एखादी मुलगी लग्न करून येते डिपेंड्स त्या फॅमिलीनुसार तिला कसं वेलकम करतात कसं नाही. परंतु घर जे असलं की घरामध्ये सगळ्यांनी ठरवलं असतं कुणी काय केलं पाहिजे. जातीचं सगळ्यात मोठं कॅरेक्टर काय आहे की तुम्ही ज्या जातीत जन्मलात त्या जातीत मेलं पाहिजे आणि ज्या जातीने जे दिलेली कामं आहेत ती केली पाहिजेत. मग जेव्हा घरात आपली सून येते एक प्रकारे आपण त्या सुनेला एक सून अशी जात म्हणून बघतो. तर हिचं काम काय आहे, सकाळी उठलं पाहिजे, आंघोळ केली पाहिजे, सगळ्यांना नाश्ता तयार केला पाहिजे, जेवण केलं पाहिजे, पाणी गरम करून सगळ्यांना आंघोळी दिलं पाहिजे आणि हे सगळं करून काय सगळ्यांशी काय केलं पाहिजे आदराने बोललं पाहिजे, सगळ्यांना प्रेम केलं पाहिजे, सगळ्यांची सेवा केली पाहिजे. आणि मला वाटतं कधी कधी असं वाटतं की कधी कधी घरच्यांची सुनेवर इतकी काय अपेक्षा असते, असं वाटतं तेवढ्या अपेक्षेने ज्या सुनेने जर पूर्ण केल्या तर ती बुद्धत्व प्राप्त करू शकते त्या अपेक्षेसारखं. तर कसं तर सांगायचं तात्पर्य म्हणजे काय की जात आपण सोडलेली आहे, परंतु जातीचे जे संस्कार आहेत, मग जातीचे संस्कार दुसरा एक वैशिष्ट्य आहे म्हणजे गट तयार करणे. जात जी आहे ती कशी त्याचं नेहमी त्याची सुरक्षित कशामध्ये छोट्या छोट्या गटांमध्ये, आणि मग गट तयार करून ते जे गट असतात ते एकमेकांना सहकार्य करत नाही. तर आपण जरी हिंदू धर्म सोडला, जातीयता सोडली, तर आपण पाहिलं पाहिजे की जातीयतेसारखं आपण गट करून राहिलेलो आहोत का. तर आपली जी पहचान आहे, जो आत्मस्नेह आहे, आपण त्या जातीयतेच्या कंडिशन मधून केलेली आहे का. आणि बंधून आपण सांगायचं तात्पर्य म्हणजे की आपण जरी बौद्ध झालेला आहोत तरी आपल्या मधली जात सुटलेली नाही. धम्मचारी लोकमित्र, मला अजून सुद्धा आठवतं की मी 1991 मध्ये आम्ही दौरा केला कोल्हापूरमध्ये, गोव्यामध्ये, इतर ठिकाणी, आणि कोल्हापूरमध्ये मातंग समाजाचे लोक बौद्ध झाले आणि त्यांनी एक तक्रार केली. ते म्हणले आम्ही बौद्ध झालो मातंग समाजातून, परंतु जे पूर्वीचे बौद्ध आहेत, महार बौद्ध झाले आहेत, ते आम्हाला मुली देत नाहीत. आम्ही जरी बौद्ध झालो असेल त्यांच्यासाठी आम्ही मातंगच आहोत. आणि तोच आम्ही दुसरं उदाहरण पाहिलं अहमदनगरला. अहमदनगर जे आहे तिथे बरेच जे पूर्वीचे महार आहेत ते ख्रिश्चन झालेले आहेत, काही बौद्ध आहेत. तर अहमदनगरमध्ये एक बौद्ध दुसऱ्या ख्रिश्चनशी लग्न करतो, परंतु कोल्हापूरमध्ये दोन बौद्ध वेगळ्या जातीचे एकमेकांशी लग्न करत नाहीत. लक्षात आलं? म्हणजे अहमदनगरमध्ये ख्रिश्चन बौद्ध लग्न करतो एकमेकांशी, त्याचं कारण ते एका जातीचे आहेत. कोल्हापूरमध्ये दोन बौद्ध एकमेकांशी लग्न करत नाही, कारण ते वेगवेगळ्या जातीतून आलेले आहेत. म्हणजे आपण जी आपल्या आयडेंटिटी आहे, जी पहचान आहे, त्याला जे आपण अटॅच झालेलो आहोत, अजून सुद्धा ते काय करतो आपण पाळत असतो, हे तुम्हाला आत्मस्नेहातून दिसून येतं. मी जातीयतेचे बरेच उदाहरण देऊ शकतो, त्याच्यावर एकदा प्रवचन असू होऊ शकतं. मला आठवतं की 1992-94 मध्ये मी प्रवचन दिलं होतं जातीयतेच्या मानसिक संस्कार काय आहेत, आणि धम्म प्रॅक्टिस मधून त्या जाती संस्काराच्या वर कसं उठलं पाहिजे. कदाचित पुन्हा उल्हासनगरनी बोलवलं तर त्याच्यावर प्रवचन देईल. तर ते आहे दुसरं आत्मस्नेह. आणि तिसरं जे आहे आत्ममान. आत्ममान आत्ममान म्हणजे काय? तर मान म्हणजे अहंकार, उद्धटपणा, तुलना करे इतरांशी, स्वतःला कधी सुपरियर समजणं, बाकीच्या खाली समजणं. जो ज्याच्यामध्ये आत्मविश्वास नसतो तो दुसऱ्याला काय करतो? श्रेष्ठ समजतो. म्हणजे जिथं जिथं अहंकार आला, मी आला, तर तिथे तिथे मनुष्य तुलना करतोच. मी कसा आहे, तो कसा आहे. साधं उदाहरण सांगतो तुम्हाला की या 3 महिन्यामध्ये त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये जिकडे तिकडे प्रवचन चालू आहे. कधी कधी मला वाटतं की जसं स्पिरिच्युअल मार्केट कसं असतं, एकदम मार्ट कसं असतं, शॉपिंग सेंटर मार्ट, तसं सगळीकडे प्रवचन चाललेली आहेत. प्रत्येक जण प्रवचन देतोय. आणि काही का होईना मनामध्ये असा भाव येत असतो, कुणाचं प्रवचन चांगलं झालं, माझं का त्याचं, मी चांगलं बोललो का तो चांगलं बोललो. म्हणजे ही कॉम्पिटिशन जी आहे ती सारखी चालू आहे, तुलना चालू आहे. आणि आपण सतत तुलना करतो. आणि तुलना करणं दोन प्रकारचे आहेत. एक आहे म्हणजे काय म्हणतात त्याला, मान जो आहे, अहंकार जो आहे, तो हानिकारक आहे. कारण का त्याच्यामुळं काय होतं की त्याच्यामुळं घातक परिणाम होऊ शकतो. मी चांगला का तो चांगला. त्याच्या तर आत्ममानाच्या विरुद्ध जे आहे ते आहे विनम्रता, आदर, दीनता आणि अगर्व. आणि ज्याच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही त्याविषयी त्या व्यक्तीला आपण काय सहानुभूती आणि सहकार्य केलं पाहिजे. अर्थात आत्ममानाचं पालन करत असताना इथे बनते म्हणतात की आपण स्वाभिमान मान आहे त्याच्यामध्ये फरक केला पाहिजे. ऑफकोर्स आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे आपण कोण आहोत. जसं उदाहरण बाबासाहेबांनी दिलं नाही का की दलित समाजाला स्वतःचा स्वाभिमान वाटावा म्हणून. जसं बाबासाहेबांनी भीमा कोरेगावला प्रत्येक वर्षी आपण जातो तिथे आणि सॅल्यूट करतो. त्याचं कारण बाबासाहेबांना काय सांगायचं होतं, फक्त आपण दलित नव्हतो तर आपण शूर पण होतो, वीर पण होतो, त्याचा त्यांना स्वाभिमान होता. दुसरी गोष्ट आहे, बाबासाहेबांनी शूद्रपूर्वी कोण होते, अस्पृश्य कोण होते, याचा खूप अभ्यास करून आपल्याला सांगितलं की आपण पूर्वी बौद्धच होतो. म्हणजे आपण काय बौद्ध आहो आता, हे काय नवीन धर्म घेतलेला नाही, तर आपण पूर्वी सुद्धा बौद्ध होतो, आपले वंशज हे बौद्ध होते, तर त्याचा आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे. आणि शेवटी जाता जाता शेवटी जे आहे चौथं क्लेश जे आहे ते आहे आत्मदृष्टी. तर आत्मदृष्टी हे कसं आहे की एकदा का जे आहे विषाचं झाड जे आहे, त्या विषाचं झाडाचं जे रूट आहे, जे मूळ आहेत जमिनीत अडकल्यानंतर त्या झाडाला जे फुलं येतात त्या आहे दृष्टीचे. आपले जे रॉंग व्ह्यू, मिथ्या दृष्टी, सत्या दृष्टीचे जे फुलं येतात ते फुलांचा अतिशय दुर्गंध वाशितो. तर त्याला काय, आणि त्या दुर्गंधीतून एक गोष्ट तयार होते ती म्हणजे विचिकिच्छा. तर विचिकिच्छा म्हणजे काय आहे, तर अविद्येमुळे काय म्हणतात बनते, अविद्येमुळे दृष्टीचे, दृष्टीचे फुलासारखी अशी भरती. आत म्हणजे कशी कोणती, दृष्टी म्हणजे आत्मदृष्टी किंवा काय त्याला म्हणतात रॉंग व्ह्यूज म्हणतात, चुकीचे दृष्टिकोन स्वतःविषयी, जगाविषयी, इतरांविषयी. आणि त्याच्यातून काय होतं की आपल्यामध्ये विचिकिच्छा निर्माण होते. विचिकिच्छा म्हणजे डाऊट, शंका. आणि त्या शंकेमुळे आपण निर्णय घेण्याची क्षमता आपली जाते, निर्णय घेऊ शकत नाही. कधी कधी हा जो डाऊट आहे आध्यात्मिक जीवनाविषयी तो आपल्याला समजून येत नाही. कधी आपण पाहतो कधी कधी काही व्यक्ती जे आहेत संघामध्ये 20-25-30 वर्षापासून येतात आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं ही व्यक्ती संघ सोडून पण जाईना आणि पुढे पण जात नाही, कुठेतरी मध्ये अडकल्यासारखा वाटतो आपल्याला. तर अशी जे व्यक्ती असतात ते आहेत विचिकिच्छा जे आहे, डाऊट आहेत, त्याने काय सफर होत असतात त्याच्यातून त्यांना तो काय दुःखी असतात. तर सांगायचं मला एकच आहे की आपण जर बरेच वर्ष निर्णय घेऊ शकलेलो नाही की आध्यात्मिक जीवन जगायचं किंवा नाही जगायचं, कसं जगायचं किंवा कसं नाही जगायचं, जर आपण खूपच वर्षापासून एका जागी स्टक झालेलं असेल, थांबलेलं असेल, तर आज भंतेंच्या जयंतीच्या निमित्ताने आपण निर्णय घेऊ शकतो की आर नाही तर पार, मी आज धम्म संघ सोडून देईल किंवा निदान जे काही माझे दृष्टिकोन आहेत, जो काय माझी शंका आहे, ज्या गोष्टींमुळे मी अडलेलो आहे, ते सगळं काय करणार, मी ते व्यवस्थित करेल, पार पाडेल, सॉल्व करेल आणि आजपासून खऱ्या अर्थाने शरणगमन करेल. म्हणजे त्या अर्थाने आपण भंतेंना काय खऱ्या अर्थाने श्रद्धांजली देऊ असं वाटेल. अर्थात असं करणं सोपं नाही, आपल्याला इतरांची मदत पण लागेल, कल्याण मित्रांची मदत, मित्रांची मदत सुद्धा लागेल. कारण का, जो मनुष्य डाऊट मध्ये असतो, शंकेमध्ये असतो आणि बऱ्याच वर्ष असतो, तो दुःखी असतो, वर जरी तो आपल्याला रिॲक्टिव्ह दिसला, वर जरी अँग्री दिसला, रागवलेला दिसला, पण आतमध्ये खरंच तो दुःखी असतो. आणि त्याला संघ काय म्हणतात, त्याला संघाला त्याची खरी गरज असते, संघाने त्याला मदत केली पाहिजे, त्याला हार्ट टू हार्ट कम्युनिकेशन केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर जे ज्याला म्हणतात आपल्याला धम्मचारी चंद्रशिलांनी सांगितलं की पापदर्शना केली पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की आपण जेव्हा संघामध्ये जातो कोणाशी तरी काहीतरी होतं, आपल्याला दुःख होतं आणि दुःख झाल्यानंतर आपण जेव्हा ध्यानाला बसतो आपल्याला अस्वस्थ वाटतं आणि आपण तेव्हा जर सॉल्व्ह केलं नाही, तेव्हाच मिटवलं नाही, तर तो छोटस दुःख, थोडस छोटस डिसअग्रीमेंट जे आहे त्या मोठ्या भांडणामध्ये होऊ शकतं किंवा मोठ्या मिसअंडरस्टँडिंग मध्ये होऊ शकतं. तर इथं मी एक तुम्हाला एक प्रॅक्टिस देणार आहे, ती धम्मचारी सुभूतींनी दिलेली आहे आणि मी ती दररोज ही प्रॅक्टिस करतो मी. आणि मला तरी वाटतं की ही जी सराव आहे धम्माचरणात माझ्या खरंच मदत करतो. ती प्रॅक्टिस आहे ते त्याला रिॲक्शन प्रॅक्टिस म्हणतात. आपण रिॲक्शन प्रॅक्टिस कशी करायची, जेव्हा जेव्हा आपण शांत बसलेला असतो ध्यानाला किंवा गप्प बसलेला असतो आणि आपल्याला कुणाचा तरी विचार येतो, विशेषतः असा माणसाचा विचार की ज्याच्याशी आपल्याला पटलेलं नाही, की ज्याने काहीतरी चूक केलेली आहे किंवा काहीतरी बोललेलं आहे, किंवा तो दिसतो ज्या पद्धतीने दिसतो तो आवडत नाही आपल्याला, किंवा ज्या पद्धतीने तो कपडे घालतो तो आवडत नाही, काही का कारण असताना ज्या माणसाला तो माणूस आपल्याला आवडत नाही, तर काय करत जेव्हा जेव्हा आपण त्या माणसाचा विचार येतो आपल्याला, आपल्याला लगेच ऑटोमॅटिक काय करतो आपण डायलॉग सुरू करतो मनात, की तो माणूस मला आवडत नाही, त्याने असं केलं, त्याने तसं केलं, आणि मग मी त्याला म्हटलो तू असं करू नकोस, मग तो काय म्हणेल नाही नाही मी नाही, तू माझं नाही चुकलं, तुझं चुकलं, म्हणजे काय हे जे मनातले डायलॉग आहेत आपण मी आणि तो माणूस सतत करत असतो. तर सुबुद्धी म्हणतात की हे जे डायलॉग आहेत, ह्या ज्या रिॲक्शन मनात चालतात सतत, आपण थांबवल्या पाहिजेत. कारण का ह्या प्रत्येक जेव्हा जेव्हा रिॲक्शन होती आपल्या मनामध्ये, विचारामध्ये कुणा व्यक्तीविषयी, आपण त्याला एक अपॉर्च्युनिटी समजली पाहिजे, संधी समजली पाहिजे बोधिसत्व होण्याची. समजा आला तुम्हाला कुणाच्या मनात, कुणाच्या विषयी मनात आला विचार, राग आला, आणि आपलं मन परत डिस्कस करायला की म्हणायचं, मनाला म्हणायचं थांब, मला या माणसाविषयी जास्त डिस्कस करायचं नाही तुझ्याबरोबर, थांब, त्याने चूक केलेली असो किंवा नसो तो प्रश्न नाही, मी त्याला काय घेऊन चाललोय अजून सुद्धा ते महत्वाचं आहे. आणि आपलं जे जे बडबड चाललेली असते मनाची ती बंद करायची. आणि दुसरा प्रश्न मनाला विचारायचा की मी काय करू शकतो, मी या व्यक्तीविषयी भांडण झाले काय झालं असेल, त्याने काय केलं सोडून द्या, मी काय करू शकतो हे भांडण मिटवण्यासाठी, ते महत्वाचं असतं. ती जी रिॲक्शन आहे ती अतिशय महत्वाची असते. तर बर बाय द वे टाइम टाइम आहे का मला का संपलाय?
आहे आहे
आहे तर ती रिॲक्शन जी आहे ती थांबवायची आपल्याला. ती कशी? चूक त्या माणसाची असो किंवा नसो, आपल्याला ती थांबवायची, फॉरगिव्ह करायची. म्हणायचं की जे जुन्या स्टोरी सारखे पहा, ते एक तुम्हाला आठवण करून देते, रिॲक्शन प्रॅक्टिस कशी करायची ते सांगतो. ते एक वयस्कर भिक्षू होते आणि एक तरुण भिक्षू होते, ही स्टोरी तुम्ही ऐकली असेल. आणि त्यांना नदी पार करायची होती, आणि पार करत असताना एक तरुण मुलगी त्या नदीच्या किनारी होती, तिला पोहायला येत नव्हतं, तिला काय ती जायला घाबरत होती. तर ते जुन जे वयस्कर भिक्षू जे होते त्यांनी त्या मुलीला, तरुण मुलीला धरलं आणि ते नदीच्या पार करून तिला मदत केली, तिला सोडून दिलं. आता सोडल्यानंतर हा जो तरुण भिक्षू होता, मराठीमध्ये म्हणतात ना ज्या धुमसत होता तो आतमध्ये, तो अर्धा एक तास चालत गेला, काहीच बोलला नाही, विहारात बसला, जीवन करताना शांत बसला, काही बोलला नाही, त्याला नुसतं राग येत होता आतमध्ये. आणि शेवटी त्या वयस्कर भिक्षूने विचारला, तू असा का झाला, तुला काय एवढा का धुमसतो, काय झालं तुला, राग का आलाय? तर तो म्हणाला की आपल्या विनयाप्रमाणे तुम्ही स्त्रीला स्पर्श करायला नव्हता पाहिजे, तुम्ही तिला स्पर्श केला आणि तुम्ही तिला मदत केली नदीच्या पार करायला. तर ते वयस्कर भिक्षू म्हटले, अरे मी त्या बाईला तिथंच सोडून आलो, त्या मुलीला मी तिथंच सोडून आलोय, तू का इथं अजून घेऊन आलास? तर तसंच असतं, आपलं मनातल्या ज्या रिॲक्शन असतात ना, जे काय झालेलं असतं ते 20 वर्षापूर्वी पण झालेलं असेल, 50 वर्षापूर्वी पण झालेलं असेल, पण आपण अजून सुद्धा का चालू ठेवतो ते, त्याचं कारण आहे हे जे क्लेश आहेत, क्लेश आपली जी आयडेंटिटी असते ती गच्च धरून ठेवते, ती पकडून ठेवते. म्हणजे ज्या जुन्या गोष्टी सोडणं म्हणजे आपली स्वतःची एक आयडेंटिटी आहे, आपली जी इमेज आहे ते सोडून देण्यासारखी होईल, आणि आपण ते सहजासहजी तयार नसतो. तर हे जे 4 क्लेश जे आहेत हे आपल्याला पाहिले की असे धरून ठेवलेलं आहे, ते आपल्याला बदलून देवत नाहीत, बोधिसत्वाच्या मार्गावर जाऊन देत नाहीत. तर आज हे जे मूल क्लेश आहेत आपल्याला काम पाहायचंय, कसं काम करायचं. आणि बंधू आणि भगिनी, शेवटचा आता माझा शेवटचा मुद्दा राहून मी थांबणार आहे, तो म्हणजे भंतेंनी सांगितलंय की मग बोधिचित्ताची उत्पत्ती कशा प्रकारे करू शकतो. तर त्यांनी 4 प्रकारच्या सोल्युशन सांगितलेलं आहे. पहिलं जे आहे की भगवान बुद्धांचे स्मरण केले पाहिजे. आणि स्मरण ते कसे करू शकतो आपण, तर दररोज आपण सप्तांग पूजा करू शकतो, बोधिचार्य अवतार जो आहे त्याचं वाचन करू शकतो. म्हणजे जे जे तुम्हाला भक्ती भक्ती वाढवण्यासाठी मदत होईल त्याची त्याची करू शकता. माझे मित्र आहेत धम्मचारी सिद्धार्थ, मी जेव्हा त्यांच्या बरोबर राहत होतो ते मला म्हणायचे, नाही नाही सकाळी उठून काय नुसतं बसून ध्यान करू नकोस म्हणायचे, तुला बुद्धांची सेवा केली पाहिजे. तर ते मला 4 उठवायचे, आधी सगळे पूजास्थान साफ करून घ्यायचे, ते पण साफ करायचे, माझे पूजास्थान साफ करणार, नवीन श्राईन लावणार, फुलं लावणार, मेणबत्ती लावणार आणि म्हणायचे आता ध्यान कर. तर बुद्धांचं जे स्मरण आहे ते आपण काय केलं पाहिजे, सतत स्मरण केलं पाहिजे. दुसरं जे आहे तर ते हा म्हणते म्हणतात की बुद्धांचं स्मरण केल्याने काय होतं, आपल्यामधलं वीर्य आणि शक्ती आणि जागृती वाढते. दुसरं जे आहे ते म्हणतात की अस्तित्वाची जी 3 लक्षणं आहेत त्याच्यावर आपण सतत काय केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. मला आठवतं मी मित्र असताना मी त्या या 3 लक्षणांवर सतत चिंतन करायचं, अजून सुद्धा चिंतन करतो. विशेषतः जेव्हा जेव्हा काही गोष्ट घडेल, जेव्हा जेव्हा दुःखी होईल मी, तेव्हा तेव्हा मला मी प्रश्न विचारतो या 3 लक्षणांमधलं मी कोणतं लक्षण पाळलं नाही त्यामुळे मी दुःखी झालो. मग मी विचार करतो हा या अटॅचमेंट म्हणजे मी काय केलं की हे 3 लक्षणं जी अनित्यता जी आहे ती मी पाहिली नाही, त्या व्यक्तीवर अटॅच होतो म्हणून मी दुःखी झालो. म्हणून जेव्हा जेव्हा आपण अटॅच होतो तेव्हा ते आपण काय केलं पाहिजे, 3 लक्ष जे आहे त्याचं चिंतन केलं पाहिजे की मी या कोणत्या लक्षणांमुळे दुःखी झालेलो आहे. तिसरं जे आहे भंते म्हणतात की प्राणी मात्रांच्या दुःखाचे अवलोकन केले पाहिजे. तर आपल्याकडं सगळीकडे दुःख आहे, सध्याच्या काळात तर अतिशय दुःख आहेत. आपले धम्मचारी धम्ममित्र आपला संघ जो आहे तो कोरोना ग्रस्त झालेला आहे, कोरोनाच्या विळख्यात आहेत. अनफॉर्च्युनेटली कितीतरी आपले धम्मचारी धम्मचारिणी आणि त्यांचे नातेवाईक यांचं निधन झालं कोरोनामुळे. म्हणजे दुःख जे आहे आपल्याला सतत दिसतं. अजून एक दुःख मला जे सांगायचं ते म्हणजे स्त्रीरत्न बौद्ध महासंघातले लोक जास्तीत जास्त काय होत आहेत, मध्यम वर्गीय होतात. मध्यम वर्गीय झाल्यानंतर काय होतं की सगळ्यात सगळ्यात मोठा अडथळा जो आहे मध्यमवर्गीयांचा की त्यांना गरिबी जी आहे किंवा झोपडपट्टी जी आहे तिकडे जाणं आवडत नाही. आपली विहार चांगली होतात, आपल्या लोकांची घरं चांगलं आहेत आणि हळूहळू आपण काय करतो की जी झोपडपट्टी आहे त्या ठिकाणी ते काय आपण विसरत नाही. मँचेस्टरमध्ये आम्ही इकडे होमलेस आहेत लोक ज्यांना घरदार नाहीत, तर आम्ही काय करतो धम्ममित्र धम्मचारी त्यांच्यासाठी आम्ही नेहमी फंडिंग गोळा करून त्यांना मदत करतो. तर विशेषतः हे दुःख आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि चौथं जे आहे तथागतांच्या सद्गुणांचं चिंतन केलं पाहिजे. भगवान बुद्धांचे जे जे गुण आहेत त्याचे आपण काय केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. त्यासाठी अजून एक आहे की तुम्ही जे जे म्हणजे बाबासाहेबांचे जे आहेत भंतेंचे आहेत जे जे चांगले लाईफ स्टोरी असतात बायोग्राफी असतात त्या वाचनामुळे सुद्धा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म जो आहे ते वाचून सुद्धा जे भगवान बुद्धांचे जे सद्गुण आहेत त्यांनी काय होतं की बोधिचित्व बोधिसत्व आदर्श किंवा बोधिचित्ताची प्राप्ती होऊ शकते. असे 4 प्रकारे भरपूर नाही सांगणार मी, त्याच्यावर चिंतन करण्याची आवश्यकता आहे. आणि फक्त मी शेवटी सांगेल एक की माझ्या आवडीचं एक गाणं आहे, त्या गाण्याचं जे आहे ना मी ओळी सांगून माझं प्रवचन संपवणार आहे. ते मी नेहमी ध्यानाच्या किंवा पूजेच्या वेळेस ऐकतो किंवा इतर वेळेस ऐकतो. ते आहे संत गोरा कुंभारांचं आहे ते गीत, मी नाही म्हणणार कारण श्रीलक्ष्मी सारखा चांगला तेवढा आवाज नाही. तर ते गाणं आहे की तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास सुखी करो काम. आणि त्याच्या पुढे म्हणतो देहदारी जो जो त्याशी विहित नित्य कर्म सदाचार नीती हुनी आगळा न धर्म. तुला आठवावे गावे हाच एक नेम तुझ्या पदी वाहिला मी देह भाव सारा उडे अंतराळी आत्मा सोडूनी पसारा नाम तुझे घेतो गोरा म्हणून आठवावं. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम, नमो बुद्धाय.